देवाने आदाम व हवा यांना बागेतून बाहेर काढल्यानंतर त्यांना मुले झाली व त्यांची संतती वाढत गेली व ते संख्येने वाढले. ते वाईट कृत्य करणारे होते व त्यांच्या मनात एकसारखे वाईट विचार येतात हे देवाने पाहिले. तेव्हा देवाला वाईट वाटले. देव स्वतःशी म्हणाला, मी या जगातून मनुष्य पशु पक्षी या सर्वांचा नाश करणार आहे. परंतु त्या लोकांमध्ये एक नोहा नावाचा व्यक्ती होता जो चांगला होता व देवाचे भय बाळगणारा होता. तेव्हा देव नोहाला म्हणाला, मी या जगातून मनुष्य पशु पक्षी या सर्वांचा पाण्याने नाश करणार आहे व महापूर येणार आहे, पण मी तुझा व तुझ्या कुटुंबाचा बचाव करणार आहे. तेव्हा तू स्वतःसाठी एक जहाज तयार कर व त्या जहाजामध्ये तुझी पत्नी तुझे मुलं व तुझ्या सुना यास ने, सोबतच प्रत्येक जातीचे पशु पक्षी यांना जोडीने ने व त्यांना लागणारी अन्न सामग्री ने. तेव्हा देवाने सांगितल्याप्रमाणे नोहाने केले. नोहा त्याच्या कुटुंबासमवेत व प्रत्येक जातीचे पशु पक्षी यांना जोडीने घेऊन गेला. तेव्हा महापुराला सुरुवात झाली. 40 दिवस या पृथ्वीवर पाऊस पडत होता. पाऊस वाढत गेला तेव्हा जहाज पाण्यावर तरंगू लागले. पुन्हा पाणी वाढत गेले तेव्हा जगातील सर्व पर्वत पाण्याखाली बुडाले. जगात जे होते मनुष्य पशु पक्षी या सर्वांचा नाश झाला, परंतु जहाजामध्ये जे होते त्यांचा मात्र बचाव झाला. 150 दिवस या पृथ्वीवर पाणी होते. त्यानंतर देवाने वारा पाठवून पाणी बाजूला सारले. जहाज एका पर्वतावर येऊन थांबले. देवाने नोहाला बाहेर येण्यास सांगितले. नोहाने बाहेर येऊन देवासाठी दगडांनी रचलेली एक वेदी बांधली व त्या वेदीवर काही प्राण्यांचे बली चढविले. त्याचा देवाने स्वीकार केला. तेव्हा देवाने नोहा व त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला व एक अभिवचन दिले की यानंतर मी जगाचा पाण्याने कधीही नाश करणार नाही. त्या कराराचे एक चिन्ह म्हणून आकाशात मेघधनुष्य दिले.